अध्याय 10वां श्लोक 3। यो माम अजम अनादिंच वेत्ति लोकमहेश्वरम असम्मूढः स मर्त्येषु सर्व पापैः प्रमुच्यते। तेथ राहोनी ठाय ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिया डोळा। मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू ऐसिया माते जो नरू या परी जाणे। तो पाषाणा माझी परिसू जैसा रसा आतू सिद्ध रसू तैसा मनुष्य आतू तो अंशु माझा चिजाण। ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंभ येर माणूसपणते भांब लौकिक भागू। अगा अवचिता कापुरा माजी सापडला हिरा वरी पडलिया निरा न निगे केवी। तैसा मनुष्य लोका आतू तो जरी जाहला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेणेची की। तो आपैसयेची सांडीजे पापी जैसा जळत चंदनू सर्पी तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जू निघापे। तेची आमुते कैसे जाणीजे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके। जे वेगळा लिया भूती सारीखे होऊनी प्रकृती विखुरले आहे ती त्रिजगती आघविये।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। सोहम ध्यान साधना याच्या संबंधी आपण विचार करण्याच्या दरम्यान वेगवेगळ्या संकल्पना समजून घेतो आहोत। त्याच्यामध्ये जी षटचक्र आहेत आणि शेवटचं सहस्रार चक्र त्याच्या संबंधी पाहिल्यानंतर आपण मागच्या वेळपासून केवल कुंभक ही संज्ञा पाहायला सुरुवात केली। हठयोगामध्ये आणि राजयोगामध्ये दोन्ही ठिकाणी प्राणांना स्तब्धता ध्यानामध्ये येते। हठयोगाच्या अभ्यासकांच्या बाबत केवल कुंभक हा शब्द विशेषत्वाने वापरलेला असं लक्षात येत नाही, मात्र राजयोगाच्या अभ्यासामध्ये केवल कुंभक हा शब्द बराच वापरला गेला। आचार्यांनी या संकल्पनेचं खूप कौतुक केलं। प्राणायामाच्या प्रक्रियेमधून पूरक कुंभक आणि रेचक अशा क्रियांचा जो समावेश होतो त्याच्यामध्ये पूरक केल्यानंतर म्हणजे श्वास आत भरून घेतल्यानंतर पाणी ज्याप्रमाणे कुंभामध्ये भरून तो कुंभ स्थिर ठेवला जावा त्याप्रमाणे बाहेरून शरीरात भरून घेतलेला वायू पूरकाच्या चौपट मात्रांनी शरीरात स्थिर केला जातो। या स्थिर करण्याच्या प्रकाराला कुंभक असं म्हणतात. नंतर रेचक क्रिया केली जाते, म्हणजे उदकाच्या दुप्पट मात्रेने श्वास सोडला जातो. अशा प्रकारे दीर्घ काळ प्राणायामाचा अभ्यास साधक करू लागला म्हणजे प्राणवृत्तीला एक प्रकारची स्थिरता येते. प्राणवृत्ती स्थिर होत जाते तशी प्राणवृत्ती सूक्ष्म देखील होत जाते आणि त्याबरोबर चित्तवृत्ती देखील सूक्ष्म आणि एकाग्र व्हायला मदत व्हायला लागते. अशा वेळेला मनाचं चांचल्य मोडून पडतं. कुंभकाच्या प्रसंगी प्राणवृत्ती आणि चित्तवृत्ती बरोबरच सूक्ष्म आणि स्थिर व्हायला सुरुवात होते. पण एक वेळ अशी येते की प्राणवृत्ती अचानक पूर्णपणाने स्तंभित होऊन जाते, त्यावेळेला चित्तवृत्ती देखील थांबते, स्तंभित होते. आणि ही स्थिती नेहमीच्या कुंभकासारखी मुद्दामहून केलेली नसताना अनायासे कुंभक भावनेच्याही निरपेक्ष अशी दीर्घकाळ टिकून राहते. वायू बाहेर टाकण्याची क्रिया करण्याचा साधक विसरून जातो. हा कुंभक नेहमीच्या कुंभकाच्या तुलनेने प्रयत्नाशिवाय आणि सहज असा घडत असल्यामुळे त्याला केवल कुंभक असं म्हणतात. हा केवल कुंभक अनायासाने साधू लागला म्हणजे या अवस्थेमध्ये चिदाकाशात क्रमाने आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्रापाशी जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा अनुभव साधकाला यायला सुरुवात होते. ध्याता ध्येयाशी तदाकार होतो आणि ध्यात्याला कैवल्य सुखाची प्राप्ती होते. सर्वसाधारणपणे राजयोगाच्या प्राणायामामध्ये आणि प्राणायामाच्या पश्चात ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये अशा रीतीने हा केवल कुंभक होत असतो. सोहम ध्यान साधनेमध्ये देखील केवल कुंभक साधला जातो. सोहम ध्यान साधनेमध्ये प्राणायाम हा अपेक्षित नाही. प्राणायामाच्या ऐवजी तिथे दीर्घ श्वसन सांगितलं जातं. नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत सहज गतीने खेळणाऱ्या पवनाकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीकडे सोहम भावनेने सुरुवातीला साधक लक्ष देऊन राहतो. अशा प्रकारचे काही श्वास साधक घेतो. साधारणपणाने 3, 5, 7, 10 असे श्वास घ्यायला सांगितले जातात. त्यानंतर चिदाकाशामध्ये लक्ष देऊन तो ध्यानाला बसतो. सोहम ध्यान साधनेच्या प्रक्रियेमध्ये देखील ध्यान करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला परमात्म्याशी आपण एकरूप आहोत अशा भावनेनी इतर कोणताही विचार मनात उठू न देता आत्मसंस्थम मन कृत्वा असं ज्याला भगवंतांनी म्हटलेलं आहे तशा प्रकारे चित्त ठेवून कशाचंच चिंतन करायचं नाही. आपण आत्मरूप परमात्मरूप किंवा सोहम भावानी युक्त आहोत अशा भावानी बसून राहणं, थांबून राहणं आणि क्षणामागून क्षण अशा सोहम भावानी थांबून राहणं किंवा आज्ञाचक्रापाशी उठणाऱ्या चित्तवृत्तींकडे साक्षीत्वानी पाहत त्या चित्तवृत्तींचा त्याग करायचा. जो साक्षीत्वानी पाहणारा आहे तो आपण परमात्म स्वरूप आहोत अशा सोहम भावनेमध्ये आहे आणि आज्ञाचक्रापाशी उठणाऱ्या वृत्तींकडे तो वेगळेपणाने पाहतो आहे. अशा प्रकारे आज्ञाचक्रांकडे आज्ञाचक्रापाशी उठणाऱ्या वृत्तींकडे वेगळेपणाने पाहत असताना वृत्तींचा वेग कमी होतो. तुलनेने कमी प्रमाणात वृत्ती उठायला सुरुवात होते. समजा एका मिनिटामध्ये 10 विचार उठत असतील अथवा 15 विचार उठत असतील तर ते क्रमाने कमी होत जातात. ते जसे कमी होत जातात तसं तसं दोन विचारांच्या मध्ये देखील एक अंतर निघून जायला सुरुवात होते. कालांतराने हे अंतर दीर्घ होतं आणि तो जसा विचारांकडे साक्षित्वाने पाहतो तसं निर्विचाराकडे देखील साक्षित्वाने पाहतो. हे अंतर अतिदीर्घ झालं की मग सोहम भावाने लक्ष ठेवून राहणारा गगनाकडे किंवा विचाररहिततेकडे वेगळेपणाने पाहत असताना त्याला स्वरूप प्रत्यय येतो. जो निरीक्षण करत असतो किंवा द्रष्टा असतो तो स्वरूप स्थितीला प्राप्त होतो. अजून एक पद्धत आहे, ती पद्धत म्हणजे पहिल्या पद्धतीने परमात्म्याशी एकरूप होऊन आपली जाणीव थांबलेली आहे चिदाकाशात असं बसून राहणं आणि क्षणामागून क्षण विचारही उठू न देता तसंच बसून राहणं किंवा विचारांकडे साक्षित्वाने पाहणं, हे दोन्ही प्रयत्न करून जर थकला साधक तर तो आज्ञाचक्राकडे लक्ष ठेवून नुसता बसून राहतो. त्याला सोहम भावांनी थांबता येत नाही, शिवाय साक्षित्व देखील साधत नाही. अशा वेळेला मनाला जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ देत, आपण मात्र आज्ञाचक्राकडे लक्ष ठेवून बसून राहायचं आहे अशा भावनेने साधक बसून राहतो. या व्यतिरिक्त अजूनही एक पद्धत आहे, ती म्हणजे सोहमच्या अंतर पवनाबरोबर मनाला चिदाकाशामध्ये नेऊन ठेवणं आणि त्या ठिकाणी निर्विचार वृत्तीनी परमात्म्याशी ऐक्यता साधून थांबून राहणं, परमात्म्याची धारणा करणं आणि ती धारणा क्षण क्षण करत जर अवांतर वृत्ती उठायला लागल्या तर परत अजून एक हळूच श्वास घेणं आणि परत चिदाकाशामध्ये मनाला ठाण बंद करून ठेवणं आणि परमात्मा भावनेशी ऐक्यता साधण्याचा प्रयत्न करणं. सर्वसाधारणपणाने याच्यातली एक अथवा सर्व प्रकार साधक ध्यानाच्या वेळेला कळत किंवा न कळत हाताळत असतो. अशा प्रकारच्या कोणत्याही युक्तीने ध्यान करू लागला की दीर्घकाळ केलेल्या अभ्यासाने त्याचं मन चिदाकाशामध्ये लय पावायला सुरुवात होते. जसं मन लय पाहू लागतं त्यासरशी प्राणवृत्ती देखील सूक्ष्म सूक्ष्म होत जाते. एरवी प्राणवृत्ती शरीराच्या बाहेर ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे नासा पुटवनी वारा वाहत असे आंघोळे 12, म्हणजे नागपुडीच्या बाहेर 4 आणि 4, 8 आणि 4, 12 असा 12 आंघोळ लांब जो प्रतीतीला येतो तिथं धरलेलं सूत हलतं. इतका दीर्घ न होता ती प्राणवृत्ती देखील सूक्ष्म होते आणि मंद होते. प्रसंगी चित्तवृत्ती असं ध्यान करत असताना अगदीच थांबून जाते, निरुद्ध होते, अचानक हे घडतं. पण ज्या वेळेला चित्तवृत्ती पूर्णपणाने निरुद्ध होते त्यावेळेला प्राणवृत्ती देखील अचानक थांबते. ही स्थिती कुंभका समान असते पण मुद्दाम होऊन केलेला हा कुंभक नाही. असं असल्यामुळं त्याला केवल कुंभक असं म्हणतात. हा केवल कुंभक सोहम ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये मनाच्या लयानंतर श्वास लीन होतात आणि सहज घडतो. या स्थितीमध्ये साधकाला आज्ञाचक्रापाशी प्रथम परमात्म स्वरूपाशी ऐक्यतेचा प्रत्यय येतो. या स्थितीला उन्मनी अवस्था असं म्हणण्याचा प्रघात आहे. मन आणि प्राण या दोहोंचाही लय घडतो, त्याबरोबर देहभावनेचा देखील लय घडतो. बाह्य जगताचं भान संपूर्णपणाने नाहीस होतं, तो बाह्य संज्ञा शून्य असा होतो. पुढे दीर्घ काळ केलेल्या अभ्यासानंतर आज्ञाचक्रापासून देखील ऊर्ध्वगामी व्हायला तो सुरुवात होतो आणि सहस्रार चक्रापाशी समाधी स्थितीचा प्रत्यय तो घ्यायला सुरुवात करतो. अशा प्रकारे केवल कुंभक ही संज्ञा आहे. आपण हे अशा करता पाहतो आहोत की पुढे जेव्हा केवल कुंभक ही संज्ञा येईल तेव्हा तिथं जर खुलासा केला तर निरूपण भरकटल्यासारखं वाटेल. पुढच्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये अजून एक संज्ञा येणार आहे, ती म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्या. बाहेरच्या आकाशामधून श्वास शरीरात जेव्हा खेचला जातो, ओढून घेतला जातो, त्यावेळेला वायू आपल्या नासिकेतून श्वासनलिकेच्या माध्यमातून फुफ्फुसामध्ये येतो आणि श्वास सोडण्याच्या वेळेला उलट मार्गाने नासिकेबाहेर 12 अंगुळ पर्यंत परत बाह्य आकाशामध्ये विलीन होतो. वरकरणी ही प्राणापानाची क्रिया असली तरी देखील इडा पिंगला या नाड्यांच्या द्वारा हा प्राणवायू पुढे हृदय फुफ्फुसापासून नाभी गुह्य स्थानापर्यंत पोहोचवला जातो आणि तो सर्व शरीरभर खेळतो. अशा प्रकारे हा वायू ज्या इडा आणि पिंगला या नाड्यांच्या माध्यमातून कार्यरत होतो त्या नाड्यांचं स्थान हे पृष्ठवंश किंवा पाठीचा कणा किंवा त्याला वीणादंड असंही म्हणतात, त्याच्या बाह्य भागी डावीकडं आणि उजवीकडं असं सांगितलेलं आहे. पृष्ठवंशाच्या बाह्य भागी डावीकडं इडा नाडी आहे. या नाडीला सूर्य नाडी असं देखील म्हणतात. पृष्ठवंशाच्या बाह्य भागी उजवीकडं पिंगला नावाची नाडी आहे आणि तिला चंद्र नाडी असं देखील नाव आहे. सर्वसाधारण समज डावी नाकपुडी म्हणजे इडा आणि उजवी नाकपुडी म्हणजे पिंगला हा बरोबर नाही. पाठीच्या मणक्याच्या डाव्या आणि उजव्या भागातून या नाड्या ऊर्ध्वगामी झालेल्या आहेत. पृष्ठवंशाच्या आतून पोकळ असणारा जो मेरुदंड किंवा पाठीचा मणका त्याच्या मध्यभागातून अजून एक नाडी जाते, त्या नाडीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. तिला मध्यमा असं म्हणण्याचा देखील प्रघात आहे. या नाडीला अग्नी नाडी किंवा ब्रह्मनाडी किंवा मेरुदंडाच्या मधून जात असल्यामुळे मध्यमा अशा प्रकारची नावं आहेत. या इडा नाडीला गंगा तर पिंगलेला यमुना असं म्हणून सुषुम्ना सूक्ष्म आणि गुप्त असल्याने तिला सरस्वती असं म्हणण्याचा देखील प्रघात आहे. आणि इडा पिंगला आणि सुषुम्नेचा हा संगम भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी तेथ प्रयाग होत सामरस्याचे असा शब्द वापरलेला आहे. हे जे प्रयाग बाहेरचं तीर्थस्थान आहे गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या संगमाचं, तर तो शरीरात या ठिकाणी सांगितलेला आहे. भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी इडा पिंगला आणि सुषुम्ना या एकत्र येतात. या ठिकाणाला त्रिकुट शिखर असं म्हटलं जातं. या ठिकाणाला भ्रूमध्य असंही म्हटलं जातं. त्रिकुट शिखर हा शब्द कोणी कोणी ब्रह्मरंध्राला देखील वापरतात. या ठिकाणी गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती म्हणजे इडा पिंगला आणि सुषुम्ना एकत्र मिळत असल्यामुळे त्या ठिकाणाला शरीरातलं प्रयागधाम असं म्हणतात. इडा पिंगला या भ्रुकुटी मध्यापाशी संपतात, त्यांची मर्यादा तिथे संपते. तर सुषुम्ना नाडी भ्रुकुटी मध्याच्या अलीकडे असणाऱ्या निरुंद भागातून ऊर्ध्वगामी होते आणि ती त्या मार्गाला काकी मुख असं म्हणतात. मस्तकाचा प्रांत ओलांडून म्हणजे आज्ञा चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत अशी ती नाडी पोचते. प्राणायामाने जेव्हा नाडी शुद्धी होते तेव्हा इडा आणि पिंगला या नाड्यांची शुद्धी होते आणि त्यांच्या बरोबर सुषुम्ना नाडीची देखील शुद्धी होते. ज्या वेळेला सुषुम्ना नाडीची शुद्धी होते त्यावेळेला प्राणवायू ऊर्ध्वगामी सुषुम्ना नाडी मधून होतो. ही सुषुम्ना नाडी आतून सुशीर म्हणजे पोकळ अशी सांगितलेली आहे. आचार्यांनी हिचं वर्णन सु सु इति अव्यक्त शब्दम नायती इति सुषुम्ना अशी सुषुम्नेची व्याख्या केलेली आहे. याच्यातून जाणारा जो श्वास आहे तो सु सु असा ध्वनी करत जातो असं ते म्हणतात. सुषुम्नेतून अंतरपवनाचं ऊर्ध्व वहन होतं. सूक्ष्म प्राणशक्ती ऊर्ध्वगामी सुषुम्नेमधून होते. ती मुखापासून देखील वर ब्रह्मरंध्रातून आज्ञाचक्र आणि पुढं सहस्रार चक्रापर्यंत जाऊन पोचते. हठयोगाच्या ध्यान मार्गामध्ये पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग अशा दोन संज्ञा वापरलेल्या आहेत. या पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग या संज्ञा आहेत. त्याच्यातला पूर्व मार्ग कोणता आणि पश्चिम मार्ग कोणता, ज्ञानेश्वर महाराजांनी निगीचे पूर्वी लिया मोहरा की येई जे पश्चिमेची या घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे अशी ओवी लिहिलेली आहे. एरवी सर्वांच्या बाबत नाकपुड्या, कंठ, फुफ्फुस, हृदय, नाभी, गुह्यस्थान असा प्रवास करत श्वास शरीरभर खेळतो आणि इडा पिंगला या नाड्यातून देखील त्याचं वहन चालू असत. या प्राणशक्तीच्या प्रवासाला पूर्व मार्ग असं म्हणतात. मात्र वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये पूर्व मार्ग असाच सांगितलेला असेल असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जे पश्चिमेचा मार्ग असं सांगितलेलं आहे, पूर्व मार्गाने प्राणशक्ती शरीरात येते खरी पण ध्यान योग्याच्या बाबतीत ती नंतर पश्चिम मार्गाने प्रवास करू लागते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हठयोग्यांच्या बाबत कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करते आणि प्राणशक्तीचा मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध हृदय कमल चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र असा प्रवास होतो आणि साधकाला परमात्म बोध ध्यानामध्ये होतो याला पश्चिम मार्ग असं सांगितलेलं आहे. हठयोगामध्ये प्राणशक्ती गगनामध्ये प्रथम लीन होते आणि नंतर मन लीन होतं आणि सहस्रार चक्रापाशी साधक हा अत्यंत सुखे नैव परमात्म्याशी एकरूपता साधून राहतो. राजयोग्यांच्या बाबत हठयोग सोडला पण सोहम ध्यान साधना न करणाऱ्या आणि प्राणायामानी केवळ ध्यान योग आचरणाऱ्यांच्या बाबत सुषुम्ना नाडीतून जेव्हा मूलाधार चक्रापासून या प्राणशक्तीचा प्रवास ऊर्ध्वगामी सुरू होतो तेव्हा त्याला पश्चिम मार्ग असं म्हटलं गेलं. सोहम ध्यान साधनेमध्ये असा पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग अशा प्रकारचा विशेष उल्लेख कुठेही नाही. नाभिस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत सुषुम्ना नाडीतून जो अंतरपवनाचा प्रवास घडतो, मणिपूर चक्र, हृदय चक्र, विशुद्ध चक्र अशा एक एक चक्रावर धारणा करणं हे सोहम ध्यान साधनेमध्ये मुळातच अभिप्रेत नाही. तसंच सोहमचे सुषुम्नेतून 5-10 श्वास घ्यायला सांगितलेले आहेत आणि नंतर चिदाकाशामध्ये आज्ञाचक्रापाशी विचारांचा साक्षीत्वाने त्याग करायला सांगितलेला आहे. त्यामुळे पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग ही संकल्पना विशेषत्वाने सोहम ध्यान साधनेमध्ये नाही, तरी देखील ती आहे असं जर समजलं तर नेहमीचं श्वसन हा पूर्व मार्ग धरता येईल. नाकपुड्या, कंठ, हृदय, नाभी आणि गुह्यस्थान असा आणि त्या सापेक्ष नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत सुषुम्नेतून घेतले जाणारे दीर्घ श्वास आणि त्या पश्चात केलेलं ध्यान याला पश्चिम मार्ग असं म्हणता येऊ शकेल. सुषुम्ना नाडीचा जो प्रवास आहे तो मूलाधार चक्रापासूनच होतो अशी जी समजूत आहे सोहम ध्यान साधकांच्या मते, नाथ संप्रदायामध्ये नाभिस्थानापासून देखील सुषुम्नेचा प्रवास ऊर्ध्वगामी होऊ शकतो. एकदा स्वामी माधवनाथांनीच स्वरूपानंदांना विचारलेलं होतं की नाभिस्थानाच्या खाली असणाऱ्या चक्रांबाबत काय, तेव्हा ते म्हणाले की आपल्या साधनेमध्ये नाभीपासून ब्रह्मरंध्रात एवढं पुरे आहे. ही सुषुम्ना नाडी अंतरपवन हा नाभिस्थानापासून देखील ऊर्ध्वगामी होतो असा सोहम ध्यान साधकांचा अनुभव देखील आहे. सोहम ध्यान साधनेचा एकूण मार्ग असा आहे, प्रथम ब्रह्मप्राप्तीची ओढ निर्माण झाली पाहिजे. ही ओढ श्रवणानी होऊ शकेल, चिंतनानी, वाचनानी होऊ शकेल, पूर्वसंस्कारांनुसार होऊ शकेल आणि त्याबरोबर काही एक वैराग्य भावना बुद्धीला स्पर्श करून ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये वैराग्य वसंताचं अवतरण होणं गरजेचं आहे. सोहम ध्यान साधनेचा जो प्रशस्त मार्ग आहे त्याच्यामध्ये ब्रह्मप्राप्तीची ओढ आणि वैराग्य प्राप्ती बुद्धीला या आवश्यक गोष्टी आहेत. ज्ञानेश्वर महाराज अलंकारिक भाषेत बोलत असल्यामुळं हे वैराग्य रूपी वसंताचं अवतरण झालं की मग सोहम भावरूपी मोहोर त्याच्या चित्तवृत्तीमध्ये भरून येतो. गुरु स्मरणपूर्वक सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं स्मरण करून सोहम भावनेने दीर्घ श्वसन सुषुम्नेतून किंवा मध्यमेतून करणं, नाभिस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत लक्ष ठेवून अशा प्रकारचे श्वास घेत राहणं, ब्रह्मरंध्रामध्ये किंवा भ्रुकुट भ्रूमध्यामध्ये ध्यान करणं, तिथं मनाचं आधी आणि त्यानंतर पवनाचं अशा दोन्हींचं एका पाठोपाठ एक लय साधणं आणि उन्मनी स्थिती प्राप्त होणं. उन्मनी स्थिती प्राप्त होणं म्हणजे पूर्णपणाने परमात्म भावनेमध्ये राहिल्यामुळं आणि मन नाहीस झाल्यामुळं देहस्थितीचा लोप होणं. आज्ञाचक्रापासून ते सहस्राराच्या मूर्धनी स्थानामध्ये पूर्णपणाने ब्रह्मभाव निर्माण होणं आणि समाधी सुख प्राप्त होणं गीता प्रणीत आत्मदर्शनाचा जो मार्ग आहे तो मार्ग आणि हा सोहम ध्यान साधना मार्ग याच्यामध्ये गीता प्रणीत आत्मदर्शनाचा जो मार्ग आहे त्याचा एक भाग म्हणून सोहम ध्यान साधनेचा मार्ग आहे. गीता प्रणीत आत्मदर्शनाचा मार्ग अतिव्यापक आहे. त्याच्यामध्ये प्रथम सांख्य बुद्धी म्हणजे आत्म्याची लक्षणं आणि आत्म्याच्या लक्षणाचं आत्मभावाने चिंतन किंवा स्मरण करणं ते करत असताना योग बुद्धी याचा अर्थ कर्म करत असतानाच सांख्य बुद्धीप्रमाणे चिंतन करत असलेला आत्मभाव चित्तामध्ये सांभाळून कर्म करण्याची युक्ती जमवणं याचा अर्थ कर्तृत्व आणि फलभोक्तृत्व याचा त्याग आणि कर्मामध्ये अकर्मदशा आणि अकर्मामध्ये कर्मदशा याचा प्रत्यय घेणं यामुळे जर काही होत असेल तर चित्ताला साम्य किंवा समता प्राप्त होते. हे साम्य कर्मसाम्य द्वंद्व साम्य आणि गुणसाम्य यांनी घडतं आणि या चित्ताच्या साम्य स्थितीमुळं स्थिर बुद्धी आणि समाधी असे दोन लाभ होतात. चित्ताला समाधी अवस्था प्राप्त होते आणि समाधीमध्ये त्याची बुद्धी अत्यंत अचल अशी राहते आणि सर्वात शेवटी तो ब्रह्मभावाला आणि शांतीला प्राप्त होतो. मात्र हे जे गीतोक्त आत्मज्ञान संपादण्याची कला आहे ती कला कोणत्या मार्गाने जाते तर भगवद्गीतेतच त्याचा क्रम दिलेला आहे. सद्गुरूंना श्रद्धेने शरण जावं, त्यांना प्रणिपात करावा, परिप्रश्न विचारावेत, त्यांची सेवा करावी, त्यांच्याकडून आत्मज्ञानाच्या उपदेशाचा लाभ व्हावा, श्रवणासाठी अत्यंत तत्पर आणि संयतेंद्रिय असावं, वैराग्याचा आधार अशा साधकाच्या जीवनाला असावा, ध्यानाने आत्मप्रतीती घ्यावी आणि शांती लाभ प्राप्त करावा, आत्मज्ञानाची व्यवहाराशी सांगड म्हणजे ज्ञान आणि विज्ञान याची एकरूपता अनुभवावी, एवढं झाल्यानंतर नेहमीच्या कर्मांमध्ये कर्मफल त्याग साधण्याची युक्ती जमावी आणि त्यानंतर निरंतर किंवा अनंतर अशा शांती सुखाचा लाभ घ्यावा. अद्वय आनंद शांती आणि प्रेमासहित सर्व जीवन अशा प्रकारे धन्यतेला प्राप्त होतं. त्यातलं गीतोक्त जे ध्यान आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. गीतेमध्ये देखील ध्यानाचं वर्णन केलेलं आहे. सोहम ध्यानाचं जे मर्म आहे ते मर्म या गीतेच्या आधारानेच ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आपण जो भाग बघतो आहोत तो भगवद्गीतेच्या एका फार विस्तृत अशा जीवन कलेचा एक छोटा भाग ध्यानाच्या अंगाने आपण बघतो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाचं गीतेवरचं जे वर्णन आहे तर त्याच्यावर निरूपण करत असताना राजयोगाबरोबर किंवा सोहम ध्यान साधनेबरोबर हठयोग देखील वर्णन करून सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये आपल्या निरूपणाचा तो मुख्य विषय नाही, तथापि ते काय आहे हे थोडक्यात आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे ध्यानाने आत्मदर्शनापर्यंत गीतोक्त तत्वज्ञानाने त्याच्यात ध्यानाचाही समावेश आहे, पण कर्मफल त्यागानंतर शांती आणि अविचल आत्मसुखाची प्राप्ती हा एक मार्ग आहे. तसाच वेदांत प्रणीत आत्मदर्शनाचा देखील एक मार्ग आहे जो गीतेमध्ये सांगितला गेलेला नाही पण मूळ शास्त्रांमध्ये आहे असा एक मार्ग आहे. तो म्हणजे ज्ञानाला अप्रत्यक्ष जवळची अशी जी साधन आहेत त्यांची जवळीक करणं. ही साधनं विवेक वैराग्य शम दमादी षटक आणि मुमुक्षत्व अशी सांगितलेली आहेत. या विवेकामध्ये आत्मा हा अविनाशी आणि क्रियारहित असून आत्म्याशिवाय सर्व विनाशी आणि चंचल आहे जगत, अशा प्रकारचा विवेक सातत्याने करत राहणं. वैराग्य म्हणजे इहलोकीचे आणि जे परलोकीच्या भोगाची वर्णन आहेत याच्या संबंधी वैराग्य प्राप्त होणं, इह अमूत्र फल भोग विराग अशी शास्त्रीय व्याख्या वैराग्याची केली जाते. शम म्हणजे मन शांत करणं, दम म्हणजे इंद्रिय शांत करणं, श्रद्धा उपरम म्हणजे उपरती समाधान आणि तितिक्षा हे शमदमादी षटक आहे. आणि समाधान आणि तितिक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधान टिकून ठेवण्याची वृत्ती अनुकूल परिस्थितीतच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी राहण्याची युक्ती किंवा समाधानी राहण्याचा निश्चय आणि तितिक्षा म्हणजे भले बुरे कसेही प्रसंग हे कष्ट होण्याखेरीज सहन करणं याला तितिक्षा असं नाव दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मुमुक्षत्व हा म्हणजे जीवाची मोक्षाबद्दल असणारी तीव्र इच्छा याला मुमुक्षत्व असं म्हटलेलं आहे. ही ज्ञानाला अप्रत्यक्ष जवळची अशी साधन चतुष्टय म्हणून वर्णन केलेली संपदा आहे. त्याच्या बरोबरीने ज्ञानाला प्रत्यक्ष जवळची आणि अंतरंग साधन जी वेदांतात सांगितलेली आहे ती म्हणजे श्रवण मनन निधिध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन. याच्यामध्ये श्रवण म्हणजे सद्गुरूंकडून किंवा शास्त्रांकडून जे वेदांत वाक्य आहे म्हणजे महावाक्य आहे त्या महावाक्याचा श्रवणाचा तात्पर्य निश्चय म्हणजे श्रवण. तुम्ही भाराभर जरी ऐकलं तरी तात्पर्य हे एका ओळीतच असतं. तात्पर्य हे जीव ब्रह्म ऐक्याचंच असतं. तर या तात्पर्य निश्चयानी केलेल्या श्रवणाला श्रवण असं म्हणतात. तसंच मनन म्हणजे ब्रह्म आणि जीव यांच्या ऐक्याच्या अभेदाच्या निश्चयाला जे साधक असेल तसं चिंतन करत राहणं आणि जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याला जे बाधक असेल त्या गोष्टींचा चिंतनाने त्याग करणं याला मनन असं म्हटलेलं आहे. निधिध्यासन म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे ही भावना अंतःकरणामध्ये सतत चिंतन करत रुजवणं याला निधिध्यासन असं म्हटलेलं आहे. आणि तत्वम पदार्थ चिंतन जे महावाक्याचं जे यथार्थ ज्ञान आहे ते ज्ञान सतत चिंतनाने चित्तवृत्ती चिंतनीय वस्तूशी एकरूपता साधून तत्वम पदार्थ चिंतनाने एकरूपता अनुभवणं. वेदांताच्या मते ध्यान हे नंतरची गोष्ट आहे. तत्वम पदार्थ चिंतन ही वेदांताची पहिली साधना सांगितली जाते. आत्मबोध प्राप्ती अशा प्रकारे साधन चतुष्टय आणि श्रवण मनन निधिध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन याच्या अभ्यासाने होते असं वेदांताचं स्पष्ट मत आहे. मात्र आता आपलं जे निरूपण चाललेलं आहे त्या निरूपणाचा हेतू सोहम ध्यान साधनेचा विचार एवढ्या पुरता मर्यादित आहे. आपण ज्या संकल्पना पाहतो आहोत त्याच्यामध्ये अजून एक संकल्पना आपल्याला पाहायची आहे. ती म्हणजे भ्रूमध्य किंवा भ्रुकुटी मध्य. दोन भुवया जिथे एकत्र मिळतात ते कपालास्थींच्या तळाशी असणारं स्थान. हे स्थान आज्ञा चक्राचं समजलं जातं. त्या ठिकाणी दोन भुवया आणि नासिका देखील एकत्र येऊन मिळत असतात. हे स्थान आपल्या मुखावर असणारी जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांमध्येही सर्वात वरिष्ठ स्थान डोळ्यांना आहे, त्याच्याही वर या स्थानाच्या पाशी कोणतंही विषयाचं स्थान नाही. याच्या खाली सर्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत. या स्थानावर धारणा करणारा जो साधक आहे तर तो वासनांना वश होत नाही, कारण या स्थानापाशी कुठल्याच इंद्रियाचा विषयाचा संबंध येत नाही, बोध होत नाही. असा साधक निर्वासन स्थितीला प्राप्त होतो, त्यामुळे ध्यान या ठिकाणी धारणा करून केलं जातं. या ठिकाणी इडा आणि पिंगला या नाड्या पोचतात आणि या ठिकाणी त्या थांबतात आणि इथून पुढे सुषुम्ना नाडी आज्ञाचक्रातून ब्रह्मरंध्रापर्यंत ऊर्ध्वगामी होते. त्रिकुट शिखर किंवा ब्रह्मरंध्र म्हणून अजून एक संज्ञा आहे. हे अशा करता मी सांगतो आहे की जेव्हा स्वरूपानंद म्हणतील नाभी पासोनी ब्रह्मरंध्रात, तेव्हा हे ब्रह्मरंध्र काय हे आपल्याला माहीत असावं. मस्तकाच्या माथ्यापाशी, त्या माथ्याच्या तळाशी, टाळू प्रदेशामध्ये हे त्रिकुट शिखर किंवा ब्रह्मरंध्र हे स्थान आहे. मगाशी मी म्हटलं कोणी कोणी भ्रूमध्याला देखील त्रिकुट शिखर म्हणतात, पण या स्थानाला त्रिकुट शिखर असं म्हणण्याचाही प्रघात आहे. जन्मतः हा जो प्रदेश आहे टाळूचा हा अतिशय नाजूक असतो. मातेच्या पोटामध्ये असताना त्या ठिकाणी एक खड्डाच असतो. जन्माच्या वेळेला देखील तो खड्डा भरून पण अतिशय नाजूक अशी तिथं खालीवर होणारी त्वचा असते आणि एक खोलगट असा भाग असतो. हे सहस्रार चक्राचं स्थान समजलं जातं. या ठिकाणीच मानवी मेंदू आहे. शरीराच्या सर्व क्रिया, सर्व भावना, विकार, विचार, वासना या मेंदू मधूनच नियंत्रित होत असतात. या ठिकाणी सर्व विषयांचं ज्ञान होतं. ज्ञानाचं तसंच आलेल्या अनुभवाचं पृथक्करण देखील याच ठिकाणी होतं. स्मृतीजन्य ज्ञान याच ठिकाणी साठवलं जातं. भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा आणि क्षमता याच ठिकाणी भरून राहिलेली असते. या ठिकाणी संकल्प आणि विकल्प याच्यापासून मुक्त होण्याचा देखील शक्यता असते. या ठिकाणी भूत भविष्य रहित चालू वर्तमान काळात राहण्याची कला जो कोणी साधेल तो ब्रह्मभावाला प्राप्त होतो. देहबुद्धी रहित शुद्ध आणि केवल ब्रह्मभाव या ठिकाणी उदित होतो. असं असल्यामुळं शुद्ध ब्रह्मज्ञानाची किंवा अमृतत्वाची अनुभूती या ठिकाणी येते. असं असल्यामुळं या स्थानाला ब्रह्मरंध्र असं म्हणण्याचा प्रघात आहे. 17वी जीवन कला किंवा चंद्रामृताचं तळ, अनाहत ध्वनी तसंच प्रकाश दर्शन अशाही काही संज्ञा आहेत. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी. राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।